निर्गम अध्याय 27. परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची 5 हात लांब, 5 हात रुंद व 3 हात उंच अशी चौरस वेदी तयार कर. वेदीच्या 4 कोपऱ्यांना प्रत्येकी 1 अशी 4 शिंगे अंगचीज बनलेली असावी. मग वेदी पितळेने मढवावी. वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी. तिच्यासाठी पितळेच्या जाळीची 1 चाळण बनवावी. ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखाली वेदीच्या तळापासून 1/2 उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी. वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत. ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यात घालावेत. म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूंना फळ्या बसवाव्यात. पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी. निवास मंडपाला अंगण तयार कर. त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर. तिची लांबी 100 हात असावी. तिच्या करता 20 खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या 20 बैठका बनवाव्यात. खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत. वेदीच्या उत्तर बाजूलाही 100 हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी. तिच्यासाठी 20 खांब, पितळेच्या 20 बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे. अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची 50 हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी. तिला 10 खांब व खांबांना 10 खुर्च्या असाव्यात. अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेशद्वाराकडील बाजू ही 50 हात असावी. अंगणाच्या फाटकाच्या 1 बाजूला 15 हात लांबीची पडद्याची कनात असावी. या बाजूस 3 खांब व 3 खुर्च्या असाव्यात. फाटकाच्या 2 बाजूलाही 15 हात लांबीची पडद्याची कनात व तिलाही 3 खांब व 3 खुर्च्या हे सर्व असावे. अंगणाच्या फाटकासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा 20 हात लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीदार विणकाम असावे. पडद्यासाठी 4 खांब व 4 खुर्च्या असाव्यात. अंगणाच्या सभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडलेले असावेत. त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात. अंगणाची लांबी 100 हात असावी व 50 हात रुंद असावी. अंगणासभोवतीची पडद्याची कनात 5 हात उंच असावी व ती कातलेल्या तलम सणाच्या सुताची बनविलेली असावी आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात. पवित्र निवास मंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणासभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात. इस्रायल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे हाताने कुटलेले निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे. अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शन मंडपामध्ये अहरोन व त्याचे पुत्र यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची व्यवस्था करावी. हा इस्रायल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यान पिढ्या कायमचा विधी आहे.